ऐका हो ऐका, मांडर गावच्या समस्त गावकऱ्यांनो ऐका, ह्या वर्षी पाऊस पाणी चांगला व्हावा, शेतात पीक पाणी चांगलं पिकावं, गावातली रोगराई दूर व्हावी म्हणून या वर्षीची म्हसोबाची जत्रा गावकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने साजरी करावी हो।
आरती उठ बाळा।
आज धन्य झाले मी,
आज तू या गावाला वाचवलंस। या मांडर गावात मला थोपवून ठेवण्यात तू यशस्वी झालीस। तुझ्यामुळे या गावात मी कायमची स्थानापन्न होणार आहे। या गावा शेजारच्या गडावर मी वास करणार आहे। रक्षक मांगीर बाबा आणि शिपाई गोंजी बुवा हे दोघही माझ्यासोबत गडावर वास करतील।
तुझी सावली सतत राहू दे या गावावर, तुझ्या आशीर्वादाचे हात सदैव राहू देत भोळ्या भक्तांवर। तुझी अनेक रूपे आहेत। तू आदि माया शक्ती पार्वती आहेस। तूच दुर्गा, तूच अंबा, तूच भवानी काली माता, महालक्ष्मी तू, अष्टलक्ष्मी तू, तूच संतोषी पार्वती माता। पण आई, तुला इथल्या भोळ्या भक्तांनी कोणत्या नावानी पूजायचं?
मी आहे काळाचा नाश करणारी काळेश्वरी आणि भोळ्या भक्तांची काळूबाई।
काळूबाईच्या नावानं चांग भलं।